दुसरा राजे अध्याय 24। यहोयाकिमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबूखदनेस्सर याने स्वारी केली। यहोयाकीम 3 वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला। मग त्याने त्याजवर उलटून बंड केले। परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे यांच्याद्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खासदी, अरामी, मवाबी व अम्मोनी यांच्या टोळ्या पाठवल्या। यहूदी लोकास आपल्यासमोरून घालवावे म्हणून निःसंशय हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेने यहूदावर आले। मनुष्येने केलेल्या सर्व पापकर्मांमुळे व त्याने निरपराध जनांचा रक्तपात केल्यामुळे असे झाले। त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्ताने भरून टाकिले म्हणून परमेश्वर क्षमा करीना। यहोयाकिमाच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोयाकीम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाकीन राजा झाला। मिसर देशाचा राजा कधी आपला देश सोडून बाहेर पडला नाही, कारण मिसर देशाच्या नाल्यापासून महानद फरात येथवर जो सर्व मुलूक मिसर राजाचा होता तो बाबेलच्या राजाने काबीज केला होता। यहोयाकीन राज्य करू लागला तेव्हा तो 18 वर्षांचा होता। त्याने यरुशलेमेत 3 महिने राज्य केले। त्याच्या आईचे नाव नेहुष्टा, ती यरुशलेमेच्या एलनाथांची कन्या। त्याने आपल्या बापाच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले। त्याच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबूखदनेस्सर याच्या सेवकांनी यरुशलेमवर स्वारी करून नगरास वेढा दिला। बाबेलचा राजा नबूखदनेस्सर याच्या सेवकांनी नगरास वेढा घातला असता तो स्वतः तेथे आला। तेव्हा यहूदाचा राजा यहोयाकीन आपली आई, सेवक, सरदार व खोजे यास बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला। बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी त्यास पकडिले। मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले। सलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेविली होती ती सर्व फोडून त्याचे त्याने तुकडे केले। तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते। त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर 10,000 लोक आणि सर्व कारागीर व लोहार यास कैद करून नेले। देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाहीत। त्याने यहोयाकीनास बाबेलास नेले। राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक यास त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेलास नेले। एकंदर 7,000 धट्टेकट्टे लोक आणि 1,000 कारागीर व लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेलास नेले। हे सारे युद्धास लायक व बळकट होते। बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता मत्तन्या यास राजा केले। त्याने त्याचे नाव बदलून सिदकिया असे ठेविले। सिदकिया राज्य करू लागला तेव्हा 21 वर्षाचा होता। त्याने यरुशलेमेत 11 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव हमूटल, ती लिबना येथील यिर्मया याची कन्या। यहोयाकीमाप्रमाणे त्याचे वर्तन असून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यास आपल्या दृष्टीआड केले।